प्राथमिक शिक्षण संपवून माध्यमिक शाळेत शिक्षणाला सुरुवात करताना आपण यापुढील शिक्षण का घ्यायचे आहे हे समजून घ्यायला हवे. त्यासाठी आजच्या विद्यारंभ उपासनेची योजना केली आहे. या उपासनेमध्ये विद्यार्थी आणि पालक दोघांनीही संकल्प करायचे असतात. संकल्प करणे म्हणजेच निश्चय करणे. विद्यारंभ उपासनेला आपण त्रिवार ओंकार म्हणून सुरुवात करूया. मी ओम म्हणेन, माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणावे असे 3 वेळा म्हणूया. हरिहि भारतीय संस्कृतीत गणपती आणि शारदा या विद्येच्या देवता आहेत. समर्थ रामदासांनी रचलेल्या मनाच्या श्लोकातील पहिला श्लोक म्हणून आपण दोन्ही देवतांचे स्मरण करूया. मी एकेक ओळ सांगेन, माझ्या पाठोपाठ सर्वांनी तिथी ओळ म्हणावी. गणाधीश सोईश सर्वा गुणांचा,
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा,
मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा,
मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा,
नमो शारदा मूळ चत्वार वाचा,
नमो शारदा मूळ चत्वार वाचा,
गमो पंथ अनंत या राघवाचा,
गमो पंथ अनंत या राघवाचा.
प्राथमिक शिक्षण पूर्ण करून इयत्ता 5वीत आलेल्या विद्यार्थ्यांनी या विद्यारंभ उपासनेत अनेक विद्या शिकण्याचा संकल्प करायचा आहे. अनेक प्रकारची माहिती मिळवणे व वापरणे, विविध कला शिकणे आणि वेगवेगळी कौशल्ये शिकणे म्हणजे विद्या मिळवणे. त्या त्या विद्येच्या जाणकारांकडून विद्या शिकायची असते. आता मी दासबोधातील काही ओव्या सांगेन. या ओव्यांमध्ये जाणकाराकडून म्हणजेच जाणत्याकडून काय काय शिकावे हे सांगितले आहे. ओवीची अर्धी अर्धी ओळ सांगितल्यावर माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणावे. जाणत्याची संगती धरावी,
जाणत्याची
त्याची सेवा करावी,
जाणत्याची सेवा करावी,
जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी,
जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी,
हळूहळू
हळूहळू
जाणत्यापासी लेहो शिकावी,
जाणत्यापासी ऐकावे,
जाणत्या पासी वाचू शिकावे,
जाणत्या पासी वाचू शिकावे,
जाणत्या पासी पुसावे,
जाणत्या पासी पुसावे,
सकळ काही
सकळ काही,
जाणत्या पासी गावे गाणे,
जाणत्या पासी गावे
पासी वाजवणे,
जाणत्या पासी वाजवणे,
नाना आळाप शिकणे,
नाना आळाप शिकणे,
जाणत्या पासी
जाणत्या पासी,
जाणत्या पासी परीक्षा शिकणे,
जाणत्या पासी परीक्षा शिकणे,
जाणत्या पासी तालीम करणे,
जाणत्या पासी तालीम करणे,
जाणत्या पासी पोहणे,
जाणत्या पासी पोहणे,
अभ्यासावे
अभ्यासावे,
जाणता बोलेल तैसे बोलावे,
जाणता तैसे बोलावे,
जाणता सांगेल तैसे चालावे,
जाणता सांगेल तैसे चालावे,
जाणत्याचे ध्यान ध्यावे,
जाणत्याचे ध्यान ध्यावे,
नाना प्रकारी
नाना प्रकारी।
इयत्ता पाचवी मधल्या विद्यार्थ्यांना त्यांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या शिक्षकांची, पालकांची आणि इतर जाणत्या लोकांच्या मदतीची गरज असते। अशी मदत करणाऱ्यांनी स्वतःला त्यासाठी सज्ज केले पाहिजे। विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडून शिकायचे त्या पालक, शिक्षक व जाणत्यांचे जनांमधले म्हणजेच समाजातले चालणे बोलणे शुद्ध व संयमित असावे लागेल। तसे ते व्हायचे असेल तर आपण सर्वांना आपले मन शुद्ध ठेवावे लागेल। म्हणून पालक आणि शिक्षकांनी माझ्या पाठोपाठ पुढील श्लोक म्हणावा। मी श्लोकाची एक एक ओळ सांगेन। पालक, शिक्षक व इतर उपस्थित ज्येष्ठ सदस्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणावे, विद्यार्थ्यांनी फक्त ऐकावे।
विचारून बोले दिवंचून चाले, विचारून बोले दिवंचून चाले,
चेन संतप्त तेही निवाले,
तयाचेन संतप्त तेही निवाले,
बरे शोधिला वीण बोलो नको हो,
बरे शोधिला वीण बोलो,
शुद्ध नेमस्त राहो,
जनी चालणी ने मस्त राहो।
शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धी शुद्ध करण्याचा संकल्प पालक आणि शिक्षकांनी उच्चारला आहे। आता विद्यार्थ्यांनी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी कसे वागावे हे मी सांगते। मी एक ओळ सांगेन, सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणावे।
दिसा माझी काही तरी ते लिहावे, दिसा माझी काही तरी ते लिहावे,
प्रसंगी अखंडित वाचित जावे,
प्रसंगी अखंडित वाचित जावे,
वये श्रेष्ठ रे दास्य त्याचे करावे,
वये श्रेष्ठ रे दास्य त्याचे करावे,
बरे बोलणे सत्य जीवी धरावे,
बरे बोलणे सत्य जीवी धरावे,
सदालस्य खोटा,
बहु खेळ खोटा सदालस्य खोटा,
समस्तांसि भांडेल जो तो करंटा,
समस्तांसि भांडेल जो तो करंटा,
बहुता जनाला जीवे झिजावे,
बहुता जनाला जीवे झिजावे,
भले सांगती न्याय तेथे भिजावे,
भले सांगती न्याय तेथे भिजावे।
विद्या मिळवण्याचा संकल्प करायचा म्हणजे त्यासाठी आपली बुद्धी आणि आपल्या मनाची शक्ती वाढविण्याचा संकल्प करायचा। प्रथम बुद्धी वाढवण्याचा संकल्प करण्यासाठी विज्ञान गीतातील एक कडवे म्हणूया। मी एक ओळ सांगेन, सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणावे।
बघा गड्यांनो सापडला ऊन का, डोळे उघडून बघा गड्यांनो सापडला ऊन का,
जे दिसते ते असेच काही उलगडण्याला शिका,
जे दिसते ते असेच काही उलगडण्याला शिका,
भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले,
भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले,
कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले,
कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले,
प्रारंभीचे अद्भुत वाटे गहन भीतीदायी,
प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदायी,
त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही,
त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही,
या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ भुका,
या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ भुका,
जे दिसते ते असेच काही उलगडण्याला शिका,
जे दिसते ते असेच काही उलगडण्याला शिका।
बुद्धीची शक्ती वाढविण्याचा संकल्प केल्यानंतर आता मनाची शक्ती वाढवण्याचा संकल्प आणखी एका पद्यातील दोन कडवी म्हणून करूया। मी एक ओळ सांगेन, सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणावे। नम्र बोधिनी तयायते समर्थ भावया,
प्रबोधिनी तयायते समर्थ भावया,
समर्थ माय भूमिला जगे करावया,
समर्थ माय भूमिला जगे करावया,
हात से न हात है कभी सुटायते,
हात से न हात है कभी सुटायते,
बिकट वाट ही तरी पुढे चजायते,
बिकट वाट ही तरी पुढे चजायते,
नारुसायचे सदा हसायचे,
नारुसायचे सदा हसायचे,
गीता गाऊया या प्रेरणा घेऊया,
गीता गाऊया या प्रेरणा घेऊया,
प्रबोधिनी तयायचे समर्थ भावया,
प्रबोधिनी तयायचे समर्थ भावया,
समर्थ माय भूमिला जगे करावया,
समर्थ माय भूमिला जगे करावया,
मान माय भूमिचे जगात उंचवू,
मान माय भूमिचे जगात उंचवू,
जेथ जाऊ तेथ तेथ विजय मेळवू,
जेथ जाऊ तेथ तेथ विजय मेळवू,
जिद्द जागवू मशाल पेटवू,
जिद्द जागवू मशाल पेटवू,
ही हाक ऐकून या ज्योत घेऊन या,
हाक ऐकून या ज्योत घेऊन या,
प्रबोधिनी तयायचे समर्थ भावया,
प्रबोधिनी तयायचे समर्थ भावया,
समर्थ माय भूमिला जगे करावया,
समर्थ माय भूमिला जगे करावया।
आता सर्व विद्यार्थ्यांनी जे पद्य रूपात म्हटले त्या सर्वातला आशय आता थोडक्यात गद्यामध्येही म्हणून विद्यारंभाचा निश्चय करूया। सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणावे। विद्या शिकण्याच्या तयारीची पहिली पायरी म्हणून आम्ही खूप खेळ खेळू, उत्तम व्यायाम करू, शरीर सुदृढ करू,
काटक करू,
उत्तम लेखन करायला शिकू, भरपूर वाचन करू, खूप पाठांतर करू, अनेक कौशल्य शिकू, व विविध कलांचा अभ्यास करू, स्वच्छता आणि नम्रतेच्या सवयी, आमच्या अंगी बाणवू, आमचा सर्व अभ्यास, आमच्या कुटुंबियांना शेजाऱ्यांना, आणि ज्यांना मदतीची गरज आहे, अशा सर्व लोकांना उपयोगी भावा, यासाठी आम्ही प्रयत्न करू, आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की आमचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी लागेल तेवढे बळ आम्हाला मिळो, पालक शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपापले संकल्प एकमेकांना सांगून झाले। आता विद्यार्थी आणि पालक शिक्षक व इतर ज्येष्ठ सदस्य सर्वांनी मिळून एकत्र माझ्या पाठोपाठ पुढील शांती मंत्र म्हणूया. मी अर्धी अर्धी ओळ सांगेन, माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणावे.
ॐ सहनाववतु, ॐ सहनाववतु,
सहनौ भुनक्तु,
सहनौ भुनक्तु,
सह वीर्यं करवावहै,
सह वीर्यं करवावहै,
तेजस्विनावधीतमस्तु,
तेजस्विनावधीतमस्तु,
मा विद्विषावहै,
मा विद्विषावहै.
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः,
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.
या संस्कृत मंत्राचा अर्थ आहे की तो परमात्मा आम्हा उभयता यांचे रक्षण करो, आमचे पालन करो. आम्ही उभयता एकदमच पराक्रम करू, आमचे अध्ययन तेजस्वी असो, आम्हा परस्परांमध्ये द्वेष उत्पन्न न होवो, शांती असो, शांती असो, शांती असो. जळी स्थळी काष्ठी पाषाणी असणारा ईश्वर तुम्हा आम्हा सर्वांमध्येही खरं तर राहत असतो. ईश्वराचे मंगल स्वरूप म्हणजे शिव. मी शिव आहे या अर्थाचा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा मंत्र म्हणून विद्यारंभ उपासनेची सांगता करूया. चिदानंद रूपी म्हणजे उत्साहपूर्ण आणि आनंदमय. माझ्या पाठोपाठ संस्कृतमध्ये व मराठीत हा मंत्र सर्वांनी 5 वेळा म्हणावा.
चिदानंद रूप शिवोहं शिवोहं, चिदानंद रूप शिवोहं.
शिवोहं शिवोहं. यानंतर नमस्ते एक म्हटल्यावर सर्वांनी हात जोडावेत, दोन म्हटल्यावर मान खाली वाकवावे, तीन म्हटल्यावर हात खाली सोडून समोर बघावे. नमस्ते एक दो तीन.